नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक वेंचणुकेचो भाग म्हण मंडळ अध्यक्षांची निवड सुरू आसा. 7 जानेवारी मेरेन मंडळ अध्यक्षांची निवड पुराय जातली. फेब्रुवारीत नव्या प्रदेश अध्यक्षांची निवड जातली अशी माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट्टानावडे हांणी दिली. काल आयतारा पणजे कुंभारजुवा परवरी पर्ये वाळपय मतदारसंघाच्या मंडळ अध्यक्षांची निवड जाली. शेनवारा फातोड्डा मुरगांव मंडळ अध्यक्षांची निवड जाल्ली. मंडळ अध्यक्षांच्या निवडीक लागून मंत्री भाजपाचे आमदार आणि कार्यकर्ते काल व्यस्त आशिल्ले. कुंभारजुवे मंडळ अध्यक्षपदार योगेश पिळगावकर, पर्ये मंडळ अध्यक्ष म्हण श्रीपाद गावस, वाळपय मंडळ अध्यक्ष म्हण रामा खरवत, शिवोले भाजप मंडळ अध्यक्ष म्हण मोहित चोपडेकार, पणजी मंडळ अध्यक्ष म्हण पुंडलीक शेटे हांची काल निवड जाली. मंडळ अध्यक्षांची निवड जाल्या उपरांत जिल्हा अध्यक्षांची निवड जातली. फेब्रुवारीत नव्या प्रदेश अध्यक्षांची निवड जातली. प्रदेश अध्यक्ष पदा खातीर दामू नाईक, चंद्रकांत कवळेकर, नरेंद्र सावयकर, आदले मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, दयानंद सोपटे हांची नावा केंद्रीय फुडाऱ्यांकडेन धाडल्या अशी माहिती प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट्टानावडे हांणी दिल्या. गोय वैजकी मंडळान एक अधिसुचोवणी जारी केल्या. तांचे कडेन संबंधित आशिल्ल्या सगळ्या दोतोरांक तांच्या परवान्यांचे 30 दिसां भितर नुतनीकरण करपाचे आदेश दिल्यात. तांच्या परवान्यांची मुजत 31 डिसेंबर 2024 दिसा सोपल्या. अशा दोतोरांक परवान्यांचे नुतनीकरण करचे पडटले. गोय वैजकी मंडळाच्या निवेदनात जारी केल्ल्या अधिसुचोवणे प्रमाण दिल्ल्या वेळा भितर दोतोर आपल्या मुजत सोपिल्ल्या परवान्यांचे नुतनीकरण करपाक अपेक्षीत आसल्यार तांची नोंदणी रद्द करतले. गोय वैजकी मंडळ कायदो 1991 कलम 23 आणि नेम 61 तसेच 31 डिसेंबर दिसा जाल्ले मंडळाच्या बसकेत मंजूर झाल्या थारावाप्रमाण ही कारवाई जातली. धरती आवा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान येवजणेखाला गोयच्या 72% लोकांनी लाव घेतला. गोयच्या 25 गावांनी हे येवजणेचो लाव अनुसूचित जमातीच्या समाजामेरेन पावला. मंत्रालयान दिल्ल्या माहितीप्रमाण आदिवासी वाठारातल्यो मुळाव्यो सुविधा, भलायकी शिक्षण आणि उपजीविका या मळावयलो उणाव भरून काढपा खातीर धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान सर्वसमावेशक उदरगत चालीक लायता. हे येवजणेखाला राज्यातल्या वट्ट 47,144 अनुसूचित जमातीतल्या लोकांमधल्या 34,105 लोकांनी लाव घेतला. हे येवजणेखाला लोकांक घरा, रस्ते, नळ, होमस्टे, गॅस सिलिंडर, त्याचपरी अँब्युलन्स, उपचार केंद्र, पोषण वाटिका, आयुष्यमान कार्ड, अंगणवाडी केंद्र, हॉस्टेल, आश्रम, शाळा आदी सुविधांचो लाव मेळटा. हेर सुविधांमदी विद्युतीकरण, सौर उर्जा जोडणी, पशुपालन आनी नुस्तेमारी खातीर मजत, 4G मोबायल जोडणी आदींचो हेतून आस्पाव आसा. नर्मदालय संस्थेच्यो संस्थापिका विशुद्धानंद भारती ठाकूर हांच्या समाजकार्यातल्यान आमी सगळ्यांनी प्रेरणा घेवची अशें आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केले. नर्मदा न्हंयेच्या वाठारांत रावपी भुरग्यांनी शाळेत वचून शिकचे म्हण भारती ठाकूर हांणी केल्लो वावर तांच्या निस्वार्थ कार्याची वळख करून दिता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. चतुरंग प्रतिश्ठान ह्या संस्थेच्या 33व्या चतुरंग रंगसंमेलनात भारती ठाकूर हांकां जिणे गौरव पुरस्कारान भोवमानीत करतकच ते उलयताले. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात काल सांजे जाल्ल्या ह्या सुवाळ्याक नामनेचे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, पुरस्कार निवड समितीचे वांगडी प्राध्यापक विनय सहस्रबुद्धे, येवकार अध्यक्ष श्रीनिवास धेंपे हाजीर आशिल्ले. ह्या चतुरंगी सुवाळ्यात अर्घ्य ही शर्वरी जमिनीस हांणी सहकलाकारांची नृत्याची कार्यावळ जाली. उपरांत अद्वैता सात यात्री एक यात्रा ही गायिका देवकी पंडित आणि कवी वैभव जोशी हांची जोड कार्यावळ रसिकांक अणभवपाक मेळ्ळी. बरे साहित्य तयार जातले जाल्यार नव्या साहित्यिकांनी नामनेच्या लेखकांचे साहित्य वाचपाची आणि अभ्यासपाची गरज आसा असे वीजमंत्री सुदीन ढवळेकर हांणी सांगले. ह्या तांत्रिक युगात भाषा समृद्ध करपाक तरणाटी पिळगी मुखार येवपाची गरज आसा अशें तांणी सांगले. काल सांजे कोकण मराठी परिशदेच्या 19व्या शेकोटी साहित्य संमेलनाचे उक्तावण करतकच ते उलयताले. फोंडेच्या नागेश महारुद्र संस्थान प्रकारात हे 2 दिसांचे संमेलन सुरू आसा. नामनेचे साहित्यीक नदिष्टकार प्राध्यापक मनोज बोरगावकर हांणी ह्या संमेलनाची यजमानकी चलयली. नदिष्ट कादंबरी पुराय जिणेच्या अणभवार बरयला आणि हे करताना आमचे पारंपरिक विज्ञान दिसांदीस उणे जाता आशिल्ल्याचे जाणवले असे प्राध्यापक बोरगावकर हांणी आपल्या अध्यक्षीय उलोवपात सांगले. 2 दिसांच्या ह्या शेकोटी साहित्य संमेलनात काल सांजे जयवंत दळवी हांच्या साहित्याचे समग्र चर्चा ह्या विषयाचेर जाल्ल्या परिसंवादात प्राध्यापक विनय बापट, एडव्होकेट नार्वेकर, प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी वाटेकार जाल्ले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.